अध्याय 11 ते आया खुद देवे आपे लोखाल टाकी देना का कोई भी नाय कहा का आय भी इस्राएली अब्राहमा कुटुंबा माने बन्यामिना कुला मान्य हुए देवे जहाल पोईला वो खेल त्या त्या लोखाल ते टाकी देना नाय एलिया बदल शास्त्रेले काय आखे ई तुम्हाल मालूम नाय का तो देवापा इस्राएला विरुद्ध ओहड़ी विनंती को का ओ मालका त्याय तो भविष्यवाद्या जीव ले दो तो वेद्यो खोदीन काढ़ी टाक्यो एन आय योखलोज रोईलो है एन मा भी जीव ला त्याय था पेन त्याल देवा काय जवाब मिलो जहाय बाल देवा हम्बूर गुड़गा टेकला नाय ओहड़े हाथ ओजार मा है माई मा हटी राखी थो लेते तेहकोज आजा काला माय भी दोये निवाड़ा प्रमाणे बाकी उगरला हता एन जर ई दोये कोई रोईला औरी तर ती कामहा कोई नाय नाय ते या अगला दोया ई दोया ओनारी नाय तर पासे काय जी इस्रायल होते ती त्याल मिळ्या नाय पेन ती निवडला थोडा लुज मिळ्या एन बाकी कोठीन मोना जया आजा दिहा होदू देवे त्याल कोमी ओकल ए ता नाय ये ओहडा डोळा एन ओनाय नाय ओहडा कान देनहा या शास्त्र लेखा प्रमाणे जया एन दावीद बे आखे का त्याहा मेजवान्यो त्याहा हाटी जावा एन पहा ओए त्याहा हाटी ओळथोळ एन शिक्षा मिळे त्याहा देखाय नाय त्या हाटी त्याहा डोळा अंधारा वाळा ओयत एन त्या साधा डोंगा चालेत तर आय आखू त्याहाय पोडवा या हाटी त्या ठोकाय काय कोवेज नाय तर त्याहा मा एवो ये या हाटी त्याहा गुन्हे कोय पारका देशा रोणाराल तारण मिळला है आम्ही त्याहा गुन्हा ई जर दुनिया दोन दौलतो हे एन त्या कोमी ओना पार देशा दोन दौलत है ये रीते त्या बोरपुरी जाई तर ते दोन दौलते कोले ते भी वादोरी पेन तुमा पारदेशा मान्याल आई आखू ज्या हाटी आय पारदेशा प्रेषित है त्या हाटी आय मा सेवेल मोठी मानू या माय मा विचार ओ का ज्या मा योके जात्या हता त्या माय केहको भी एवो आईन त्या माने कोलाक जाहा तारण कोई सकू कहा का त्या नाकार ओ जर दुनिया मेलापो है तर त्या मानना ओ त्या मोला माने जीवता ओना ठोरणारा नाय का कुटा पोली मोठ चोखी ठोरी ते कुटा गोळो भी तेहको ठोरी एन मूळ जर चोखा ते डाग्यो भी चोख्यो ठोरी जर काय डाग्यो खांडी टाको मायन्यो एन तू जोंगली जैतुना जाडा तो ते भी त्या जागे कोला मेहको लावा गयो एन जैतुना जाडा पोहाडणारा रोहा एन मुळा भागीदार जायो ते त्या डाग्ये कोता आय मोठो है एहकोय बोडाय कहा कोत हो कोहे ते ई दिया नामा थो का तू ये मुळाल आधार देन होनाय ते मुळे तुल आधार देनलो है पासे तू आखे का मान कोलम लावा या हटी डाग्यो खांडी टाको मैन्यो हारा पेन बोर सुनाय थोवे त्या हटी त्यो खांडी टाक्यो पेन तू बोर से कोई ता टिकी रोई हो तेर मिजासी ओ हेमा पेन दाक दो कहा का देवे ठेट्यो डाग्यो राख्यो नाय ते तुल भी राखनारो नाय देवा मोया एन त्या कोडक पुना देख ज्या पोडी गोया त्या बदल कोडक पुना एन तो बदल देवा मोया पेन तू त्या मोयेमा रोहे नाय ते तू भी खांडी टाकलो जाहे एन ते बिन बोरसा नाय रोई ते त्याहाल भी ठेट्या कोलम कोईन लावला जाय कहा का देव त्याहाल पासो कोलम लावा हटी गोतिमान है कहा का ज्या ठेट्या जोंगली जैतुना जाड त्यामाने तूल कापीन तो कोलाम दुनिया रीस सोडीन हारा जैतुना जाडामा लाव्या तर यो जो त्या ठेट्यो डाग्यो त्या कोलाम त्या जैतुना जाडामा खूप कोईन हारा लावता यी बहा हाय तुमा स्वतः सियाना हुमजहामा मा मोरजी ओहडी नाय है का ई गुप्ती गोठ तुम्हाल होमजे नाय ती गुप्ती गोठ ई का पारदेशी लोखा बोर ती मा जो येता होदू इस्रायल लोखा मोन कोठीन रोई ये रीते बादा इस्रायल लोखा तारण ओरी शास्त्रा मा एहको लिखला है का सोडेवनारो सियोना माने यी तो याकोबा पाने पाप दूर कोरी जोवे आय त्याहा पापे दूर को ही तोवे त्याहा रे मा ओज ठोरावरी हारे बात में नजरे को ये ना तुम्हें हटी त्या दुश्मन हेता पेन निवड को ए या नजरे को देख्या ते वाड़ वड़िला कारने को त्या देवा लाड़काज है कहा का दोये दाने देने त्या हटी एन हाद्या त्या हटी देव मोन बोदले नाय ज्या प्रमाणे आगला तुम्हा देवा उकुम उड़ना राता पेन आमी तुम्हाल यहुद्या उकुम तोड़ने कोई तुम्हाल दोया मिळली है त्या प्रमाणे तुम्हे वरिये माये कोई त्याहाल भी आमी माया मिळे त्या हटी त्याहाय आमी उकुम मुडलो है त्या बाधा व दोया को वा त्या हटी देवे उकुम मुडना कोंडवाडा माय कोंडी थोवला है आहा हा कोहडा आखाय ना ओला देवा मोठेपन ओकाल एन होमाजे दोन कोहडा कोठीन त्या ठोराव हे, कोहडा हुमजा कोठीन ओहडा त्या मारग हेता, मालका मोन कुये ओळखे हा, एन त्या मंत्रीकु हे, त्याल पोईला देन त्या फेड कोईली ओहडोकु हे, कहा का बादा काय त्यास पाने, त्या असने एन त्या झाटी हे, त्याल जोलम जुग मानपान मिळे, आमेन.